नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. कमी खर्चाच्या भीम युपीआय वेव्हाराक चालना दिवपा खातीर सरकारान प्रोत्साहन येवजणेक मान्यताय दिल्या. देशातल्या वट्ट वीज पुरवणेतल्यान 42% चड हरीत उर्जेचो वांटो आसा अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां. अल्पसंख्याक समाजासयत सगळ्या समाजाची समाजीक आर्थिक स्थिती सुदारपा खातीर सरकार यत्न करता अशें केंद्रीय अल्पसंख्याक वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी सांगलां. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल नवी दिल्लीत जावपी रायसिना संवाद 2025 निमतान क्युबाचे उपप्रधानमंत्री डॉ एडुआर्डो मार्टिनेस डियाज हांची भेट घेतली. स्विस ओपन बॅडमिंटनात आयज बायलांच्या दोट्टी सर्तीच्या उपांत्यपूर्व फेरयेत भारताची ट्रिसा जॉली आनी तिची जोडीदार गायत्री गोपीचंद हांचो खेळ सॅलिन हब्श आनी अमेली लेहमॅन ह्या जर्मन जोडीआड जातलो. आता पुराय खबरो. कमी खर्चाच्या भीम युपीआय वेव्हाराक चालना दिवपा खातीर सरकारान प्रोत्साहन येवजणेक मान्यताय दिल्या. ही येवजण अदमाशी 1.5 कोटी रुपया खर्च करून चालीक लायतले. काल सांजवेळा नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाविशी प्रसार माध्यमांक माहिती दितना माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की ह्या येवजणेक लागून ल्हान वेपाऱ्यांक कसलोच अतिरिक्त खर्च करिनासतना युपीआय सेवांचो लाव घेवपाक मेळटलो. आसामातल्या नामरूप हांगाच्या ब्रह्मपुत्र व्हॅली फर्टिलायझर कॉर्पोरेशन लिमिटेडाच्या सध्याच्या आवारात नवो ब्राऊनफिल्ड अमोनिया युरिया कॉम्प्लेक्स सारे प्लांट स्थापन करपाचो निर्णय घेतला अशें वैष्णव हांणी सांगले. जवाहरलाल नेहरू बंधन प्राधिकरण ते महाराष्ट्रातल्या चौक मेरेन स पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड म्हामार्ग बांदपाक आर्थिक वेव्हार मंत्रिमंडळ समितीन मान्यताय दिल्या अशें मंत्री वैष्णव हांणी फुडें सांगले. हो प्रकल्प 4,500 कोटी रुपयांच्या एकूण भांडवली खर्चान बांदा वापर आनी हस्तांतरीत करा म्हळ्यार बीओटी मोडाचेर विकसीत करतले अशें तांणी सांगले. देशातल्या वट्ट वीज पुरवणेतल्यान 42% चड हरीत उर्जेचो वांटो आसा अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां. काल नवी दिल्लीत जाल्ल्या 32व्या कन्वर्जन्स इंडिया एक्स्पो स्मार्ट मॉबिलिटी इंडिया एक्स्पो आनी 10व्या स्मार्ट सिटीज इंडिया 2025 उलयतना गडकरी हांणी सरकार पर्यायी इंधन आनी जैव इंधनांक खाशेले प्राधान्य दिता अशें स्पश्ट केलें. प्रवास वेळ उणो करपाचो हेतू आशिल्ल्या वेगवेगळ्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचेर भर दितना दिल्ली आनी देहरादून दिल्ली आनी जयपूर तशेंच चेन्नय आनी बेंगळुरू हांचे मदलें अंतर फक्त 2 वरां मेरेन उणें करतले अशें मंत्र्यान जाहीर केलें. दिल्ली आनी मुंबय हांचे मदलो प्रवास वेळूय 12 वरां मेरेन उणो जातलो अशें तांणी मुखार सांगलें. राष्ट्रपती भवनाच्या अमृत बागेंत आयज जावपी महोत्सवाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजर रावपाचे आसात. ही कार्यावळ सुक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देग मंत्रालय घडोवन हाडटा. उद्यम महोत्सव देशातल्या जिवीत दायजाक नागरिकां लागीं हाडून एमएसएमईक सशक्त आनी उर्बा दिवपाचो यत्न करता. हो कार्यक्रम ह्या म्हयन्याच्या 30 तारखेक सोंपतलो. अल्पसंख्याक समाजासयत सगळ्या समाजांची सामाजीक आर्थिक स्थिती सुदारपा खातीर सरकार यत्न करता अशें केंद्रीय अल्पसंख्याक वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी सांगलां. लोकसभेत एका प्रस्नाक लेखी जाप दितना रिजीजू हांणी ह्या समाजाच्या शिक्षणीक सक्षमीकरणा खातीर सरकार मॅट्रीक पूर्व मॅट्रिकोत्तर आनी मॅरीट कम मिन्स म्हळ्यार गुणवत्ता सहमाध्यम आधारीत शिष्यवृत्ती लागू करता अशी माहिती दिली. तशेंच रोजगार आनी आर्थिक सशक्तीकरण सुनिश्चित करपा खातीर प्रधानमंत्री विरासत का संवर्धन म्हळ्यार पीएम विकास आनी राष्ट्रीय अल्पसंख्याक उदरगत आनी वित्त महामंडळ एनएमडीएफसी सारकिल्ल्यो येवजण्यो सवलतीच्या दरान रीण दिवपा खातीर चलयता अशें तांणी सांगलें. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प आनी तांचे रशियन समपदस्थ व्लादिमीर पुतीन हांच्या मदीं जाल्ल्या उलोवणेंत युक्रेनाचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांणी रशियाआड जावपी झुजात अंशतः झुजबंदी करपाक मान्यताय दिल्या अशें अमेरिकेन सांगलां. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी झेलेन्स्की हांकां पुतीन हांचे कडेन केल्ल्या संवादाची माहिती फोनाचेर दिली आनी तातूंत मुखेल प्रस्नांचेर चर्चा जाली अशें व्हाईट हाऊसान काल रातीं खबर दिल्या. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल नवी दिल्लीत जावपी रायसिना संवाद 2025 निमतान क्युबाचे उपप्रधानमंत्री डॉ एडुआर्डो मार्टिनेस डियाज हांची भेट घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात डॉ जयशंकर हांणी सांगले की खास करून भलायकी आनी पारंपारीक वैजकीय मळार उदरगत सहकाराचेर चर्चा केल्या. डॉ जयशंकर हांणी जॉर्जियातले तांचे समपदस्थ माका बोटचिरोशविली आनी नॉर्वेचे एस्पेन बार्थ इदे हांची भेट घेतली. नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्र्याकडेन जाल्ल्या बसकेंत तांणी टीईपीची अंमलबजावणी नील अर्थवेवस्था शिक्षणीक सहकार्य युक्रेना संबंधित घडामोडीविशी चर्चा केल्या अशें सांगले. मजगती जॉर्जियाच्या परराष्ट्र मंत्र्यावांगडा जाल्ल्या बसकेंत राजकीय वेपार गुंतवणूक पर्यटन शिक्षण सहकार्य वाडोवपाच्या संधीचो सोद घेतला अशें तांणी सांगले. स्विस ओपन बॅडमिंटनात आयज स्वित्झर्लंडातल्या बाझेलात जावपी बायलांच्या दोट्टी सर्तीच्या उपांत्यपूर्व फेरयेत भारताची ट्रिसा जॉली आनी तिची जोडीदार गायत्री गोपीचंद हांचो खेळ सॅलिन हब्श आनी अमेली लेहमॅन ह्या जर्मन जोडीआड जातलो. काल पयल्या फेरयेत भारतीय जोडयेन स्वित्झर्लंडाची अलायन म्युलर आनी नेदरलंडाची केली व्हॅन बुयटेन हांकां 21-16 आनी 21-17 अशी हार घाली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल खबरो. संवसारीक आव्हानां आसून लेगीत भारतीय अर्थवेवस्था लवचीकपण दाखयता अशें रिझर्व बँकेच्या मार्च 2025 वर्साच्या म्हयन्याळ्या बुलेटिनांत म्हळां. बुलेटिनांतल्या अर्थवेवस्थेची स्थिती ह्या लेखांतल्यान कळटा की वाडटे व्यापार तणाव आनी शुल्काच्या व्याप्ती वेळ आनी तीव्रते भोंवतणेच्या अनिश्चिततेच्या वाडट्या लाटेक लागून जागतीक अर्थवेवस्थेची परिक्षा जाता. पूण ही आव्हानां आसून लेगीत भारतीय अर्थवेवस्थेत सुदारणा जाल्या हाचो पुरावो शेतकी क्षेत्राची घटमूट कामगिरी आनी वाडट्या वेपारांतल्यान स्पष्ट जाता अशें लेखांत नोंद केला. लेखाप्रमाण ह्या अन्नधान्याच्या दरांत आनीक सुदारणा जाल्ल्यान फेब्रुवारी 2025 हेडलायन सीपीआय चलनवाड 3.6% मेरेन घसरिल्ल्यान आव्हानांक तोंड दिवपाक भारताची व्यापक अर्थीक बळगें घट जाला. बील एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशनाचे संस्थापक बील गेट्स हांची काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भेट घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगले की फुडल्या पिळग्यां खातीर बरो फुडार तयार करपाचेर लक्ष केंद्रीत करून तंत्रगिन्यान नवनिर्माण आनी टिकाऊपण अशा वेगवेगळ्या प्रस्नांचेर आपणे आनी गेट्स हांणी चर्चा केल्या. भारताची उदरगत 2047 विकसीत भारताकडे वचपाचो मार्ग आनी भलायकी शेतकी एआय आनी हेर क्षेत्रातल्या रोमांचक प्रगतीविशी आपणे प्रधानमंत्री मोदी कडेन खूप बरी चर्चा केल्या अशें गेट्स हांणी आपल्या सोशल मिडिया पोस्टात शेअर केला. पत्रकारितेचो आत्मो आशिल्ल्यो खबरो एकठ्या करपाक बळगें दिवपाक जाय अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. नवी दिल्लीत पत्रकारितेतल्या उत्कृश्टताये खातीर 19वो रामनाथ गोयंका पत्रकारिता उत्कृश्टता पुरस्कारांचे वितरण करताना राष्ट्रपतींनी म्हणले की ह्या पुरस्कारांनी भारतीय पत्रकारितेतल्या उत्कृश्टतायेचो दर्जो वाढोवपाच्या प्रक्रियेत योगदान दिला आनी ताका लागून आमच्या लोकशायेची मुळां समृद्ध जाल्यात. घटनास्थळावेल्यान अहवाल दिवपाची संस्कृताय वाढोवपा खातीर चड संसाधनां समर्पीत करपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो. लोकशाये खातीर मुक्त आनी निष्पक्ष पत्रकारितेचें म्हत्व कमी लेखूंक मेळना अशें तिणें सांगलें. नागरिकांक बरी माहिती दिवंक ना जाल्यार लोकशाय प्रक्रियांचो अर्थ वगडावता अशें तांणी अधोरेखीत केलें. आधुनीक राज्यांत प्रसार माध्यमांचो म्हत्वाचो वांटो आशिल्ल्यान तांकां चवथो घटक म्हणटात अशें मुर्मू हांणी मुखार सांगलें. खेलो इंडिया पॅरा गेम्स म्हळ्यार केआयपीजी 2025 दुसरी आवृत्ती आयज नवी दिल्लीत सुरू जाता. तातूंत 36 राज्यांतले 1300 वयर खेळगडे एकठांय येतले. तळागळांतल्या खेळाक कुर्बा दिवपा खातीर खेलो इंडिया उपक्रमाचो एक भाग आशिल्ली ही बहुखेळ पॅरा सर्त 27 मार्च मेरेन जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम आनी डॉ करणी सिंग शुटींग रेंज ह्या 3 सुवातींनी जातली. खेळगडे पॅरा आर्चरी, पॅरा एथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा शुटींग, पॅरा टेबल टेनीस आनी पॅरा पॉवरलिफ्टींग ह्या 6 खेळांनी वांटो घेतले. आयज सावन 22 मार्च मेरेन इंदिरा गांधी स्टेडियमांत पॅरा बॅडमिंटन, फाल्यां ते 23 मार्च मेरेन जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत पॅरा एथलेटिक्स हांचो आसपाव आसा. तातूंत करणसिंह शुटींग रेंजांत पॅरा शुटींग, 22 ते 23 मार्च मेरेन जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत पॅरा आर्चर, 23 ते 26 मार्च जवाहरलाल नेहरू स्टेडियमांत पॅरा पॉवरलिफ्टींग, 25 ते 27 मार्च इंदिरा गांधी स्टेडियमांत पॅरा टेबल टेनीस हांचो आसपाव जाता. 2023 वर्साच्या आदल्या आवृत्ती प्रमाण पॅरा फुटबॉल ह्या वर्साच्या कारावेचो भाग जावचो ना. प्रसार भारती स्पोर्ट्साच्या युट्यूब चॅनलाचेर हे खेळ खेलो इंडिया पॅरा गेम्स केआयपीजी 2025 दुसरी आवृत्ती प्रसारित करतले. सर्तीच्या वेळापत्रकात आयज सावन 22 मार्च मेरेन हे खेळ सुरू जातले. आनी आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. कमी खर्चाच्या भीम युपीआय वेव्हाराक चालना दिवपा खातीर सरकारान प्रोत्साहन येवजणेक मान्यताय दिल्या. देशातल्या वट्ट वीज पुरवणेतल्यान 42% परस चड हरीत उर्जेचो वांटो आसा अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां. अल्पसंख्याक समाजासयत सगळ्या समाजाची सामाजीक आर्थिक स्थिती सुदारपा खातीर सरकार यत्न करता अशें केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजीजू हांणी म्हळां. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल नवी दिल्लीत जावपी रायसिना संवाद 2025 निमतान क्युबाचे उपप्रधानमंत्री डॉ एडवार्डो मार्टिनेस डियाज हांची भेट घेतली. स्विस ओपन बॅडमिंटनांत आयज बायलांच्या दोट्टी सर्तीच्या उपांत्यपूर्व फेरयेंत भारताची ट्रिसा जॉली आनी तिची जोडीदार गायत्री गोपीचंद हांचो खेळ सेलीन हब्श आनी अमेली लेहमन ह्या जर्मन जोडयार जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.
Thank you.